विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत। टपाल जीवन विम्याचा लाभ आता सर्व शाखांचे पदवीधर आणि पदविकाधारकांना घेता येईल अशी माहिती टपाल खात्याच्या पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक बी पी एरंडे यांनी दिली। आतापर्यंत या योजना फक्त सरकारी, निमसरकारी आणि व्यावसायिक यांच्यासाठीच खुल्या होत्या। टपाल जीवन विमा अंतर्गत संतोष, सुरक्षा, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा, बाल जीवन विमा आदी विमा योजना उपलब्ध आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं गेल्या वर्षीप्रमाणेच 2024-25 या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांमार्फत मालमत्ता कराची बिलं वाटपासाठी सिद्धी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या वर्षी हा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळेच पहिल्या 3 महिन्यात 50% मालमत्ता कर वसूल झाला होता। तसंच या उपक्रमामुळे बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे। पुणे विभागातील आणखी 72 प्राथमिक आरोग्य केंद्र अर्थात पीएचसीचं स्मार्ट पीएचसीमध्ये रुपांतर केलं जाणार असून त्यानंतर संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे। गेल्या वर्षी सातारा जिल्ह्यातून या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली, मात्र पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील केवळ 17 केंद्र त्यासाठी निवडण्यात आली होती। राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि तिथल्या नागरिकांना शहरांप्रमाणेच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीनं केल्या जात असलेल्या नियोजनाचा हा एक भाग आहे। कोरोना पश्चात काळात या मोहिमेला अधिक वेग आला आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आरोग्य गणेशा हे रुग्णसेवा अभियान राबवलं जात असून त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास 42,000 रुग्णांना मदत करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली। 2023-24 या वर्षात शस्त्रक्रिया, विविध तपासण्या, श्रवणयंत्र आणि चष्मे वाटप तसंच कृत्रिम अवयव वाटप या रुग्णसेवा मोफत देण्यात आल्या आहेत। यामध्ये पुण्यातील 185 रुग्णालयांचा सक्रिय सहभाग होता। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उंदीर चावल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी नुकताच केला आहे। या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी बिटिया फाउंडेशन आणि झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीनं आज बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक विनायक काळे यांना निवेदन देण्यात आलं। हॉटेल व्यवसायाच्या निमित्तानं भारताच्या दक्षिण भागातून बंड्स समाज बांधव, ज्यांना आपण अण्णा म्हणून ओळखतो, ते पुण्या मुंबईत स्थिरावले आणि इथल्या खाद्य संस्कृतीबरोबरच शहराच्या संस्कृतीशीही एकरूप झाले। त्यांच्या समस्या सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला अशा भावना भाजप महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या। बंड्स संघ पुण्यानं आयोजित केलेल्या समाजाच्या मेळाव्यात ते आज बोलत होते। निगडीतल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं आज मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शहरातील सनदी लेखापाल, नवमतदार आणि नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केलं। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकल्यानं नद्या प्रदूषित होत आहेत। यावर उपाययोजना म्हणून अशा वाहनांचा परवाना रद्द करण्यात येणार असून त्या वाहन चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पालिकेच्या पर्यावरण विभागानं दिला आहे। या विरोधात पर्यावरण विभाग सातत्यानं कारवाई करत असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे शहर सहअभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली। पुण्यातील वडगाव फेरी इथल्या भाजपच्या माजी नगरसेविका शीतल शिंदे यांचं काल रात्री निधन झालं, त्या 42 वर्षांच्या होत्या। प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या मातोश्री विद्या जितेंद्र अभिषेकी यांचं पुण्यामध्ये वृद्धापकाळानं आज निधन झालं, त्या 83 वर्षांच्या होत्या। पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या संगीत कार्याला त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं। हवामान। पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं। कमाल तापमान 39° आणि किमान तापमान 19.4° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। उद्या कमाल तापमानात आणखी वाढ संभवत असून दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।